आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या दिशेनं काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। मुंबईत नौदलाच्या सूरत निलगिरी या नौकांचं आणि वाक्षीर या पाणबुडीचं केलं राष्ट्रार्पण। दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सुक येओल यांना अटक। जिया चॅरिटेबल ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री बेगम खालिदा जिया यांची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। आणि महिला क्रिकेटमध्ये तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडला 304 धावांनी पराभूत करत भारताचा 3-0 असा मालिका विजय। प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना यांची शतकं। आणि आता बातम्या विस्तारानं। भारत विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या दिशेनं काम करत आहे। भारतानं खुल्या सुरक्षित समावेशक आणि समृद्ध भारत प्रशांत क्षेत्राचं नेहमीच समर्थन केलं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ते आज मुंबईत नौदलाच्या गोदीत सूरत आणि निलगिरी या युद्धनौका तसंच वाक्षीर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केल्यानंतर बोलत होते। नौदलाच्या ताफ्यात एकाच वेळी एकापेक्षा अधिक युद्धनौका आणि पाणबुडी समाविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे। यामुळे भारताची सुरक्षा आणि प्रगतीला नवीन सामर्थ्य मिळेल असं ते म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाची स्थापना केली, त्याच पवित्र भूमीवर 21व्या शतकात नौदलाला बळकटी देण्याच्या दिशेनं हे खूप मोठं पाऊल असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं।
छत्रपती शिवाजी महाराज ने भारत में नौसेना को नया सामर्थ्य दिया था, नया विजन दिया था। आज उनकी इस पावन धरती पर 21वीं सदी की नेवी को सशक्त करने की तरफ हम एक बहुत बड़ा कदम उठा रहे हैं। ये पहली बार हो रहा है जब एक डिस्ट्रॉयर, एक फ्रिगेट और एक सबमरीन तीनों को एक साथ कमीशन किया जा रहा है।
गेल्या 10 वर्षात भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांनी आत्मनिर्भरतेचा मंत्र अवलंबला आहे, त्याचं त्यांनी कौतुक केलं। सर्वांच्या सहकार्यानं लवकरच संरक्षण क्षेत्राचा कायापालट होईल। संकट काळात इतर देशांवरचं भारताचं अवलंबित्व कमी करणं, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करणं यामुळे शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। वाढवण बंदराला मंजुरी, सीमावर्ती भागांमध्ये वाढती जोडणी, भारतमाला योजना, व्हायब्रंट व्हिलेज या कार्यक्रमांचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला। भविष्यात अवकाश आणि खोल समुद्र या दोन क्षेत्रांचं महत्व खूप वाढणार असून त्या क्षेत्रात भारताची ताकद वाढवण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत प्रशांत क्षेत्र भारतासाठी ऐतिहासिक काळापासून महत्वाचं आहे, त्यामुळे या क्षेत्रामध्ये सशक्त नौदल असण्याला देशाच्या दृष्टीनं मोठं प्राधान्य आहे। ते साध्य करण्याच्या दृष्टीनं या 3 नौकांचा नौदलात समावेश हा महत्वाचा टप्पा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं। भारतीय नौदलाच्या वेगवान कामामुळेच भारत प्रशांत क्षेत्रातली सागरी सुरक्षा कायम ठेवण्यात यश आलं आहे असं नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी म्हणाले। राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। नवी मुंबईत खारघर इथं इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिराचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झालं। अध्यात्म हा आपल्या संस्कृतीचा गाभा असून मानवतेची सेवा हे या आध्यात्मिक संस्कृतीचं मूळ आहे आणि याच धारणेतून केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत, हर घर जल, उज्ज्वला योजना इत्यादी कार्यक्रम राबवले आहेत असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आज लष्कर दिन साजरा करण्यात आला। लष्कर दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लष्करातले जवान आणि ज्येष्ठ तसंच निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। सैनिक देशाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी योगदान देतात असं मुर्मू यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लष्कर दिनानिमित्त सैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत। दृढ निश्चयाच्या बळावर भारतीय लष्करानं सदैव देशाचं संरक्षण केलं आहे। सैन्य दलांमध्ये विविध सुधारणा तसंच आधुनिकीकरणाला सरकार प्राधान्य देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। लष्कर दिन हा फक्त एक दिवसाचा कार्यक्रम नाही तर वर्षाचे 365 दिवस डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांचे आहेत असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. 77व्या लष्कर दिनाचं मुख्य संचलन आज पुण्यामध्ये बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर झालं. त्यावेळी गौरव गाथा या कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मानवंदना स्वीकारली. लष्कर पोलीस दल आणि महाराष्ट्र छात्र सेनेच्या महिला पथकाचा संचलनात सहभाग होता. प्रथमच नेपाळचा लष्करी वाद्यवृंद देखील या कार्यक्रमात सहभागी झाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी 19 तारखेला आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 118वा भाग असेल. त्यासाठी आपल्या सूचना आणि कल्पना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 1800117800 या टोल फ्री क्रमांकाबरोबरच माय GOV आणि नमो ॲपवरून देखील संपर्क साधता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सुक येओल यांना पोलिसांनी आज अटक केली. त्यानंतर येओल यांना ग्योगंगी प्रांतातल्या ग्वांचिऑन इथल्या तपास कार्यालयामध्ये नेण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात त्यांनी मार्शल लॉ जारी करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांच्यावर नॅशनल असेंब्लीमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यांच्याविरुद्धच्या राष्ट्रद्रोहाच्या आरोपांची अद्याप चौकशी सुरू असून दक्षिण कोरियात राष्ट्रपतींना अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिया चॅरिटेबल ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात आज बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री बेगम खालिदा जिया, त्यांचा मुलगा तारिक रहमान आणि इतरांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात उच्च न्यायालयानं त्यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती. उच्च न्यायालयानं त्यांच्या 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा वाढवून ती 10 वर्षांची केली. ती सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली आहे. खालिदा यांना सूड भावनेनं या प्रकरणात गोवण्यात आल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. महिला क्रिकेटमध्ये राजकोट इथं झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं आयर्लंडला 304 धावांनी पराभूत करत या मालिकेमध्ये 3-0 असा निर्भेळ विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 435 धावा केल्या. सलामीवीर प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या दोघींनी शतकं ठोकली. प्रतिकानं 154 तर मंधानानं 80 चेंडूत 135 धावा केल्या. या दोघींनी पहिल्या गड्यासाठी 233 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रोवला. अवघ्या 70 चेंडूत स्मृतीनं आज आपलं शतक पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात याआधी हरमनप्रीत कौरनं 87 चेंडूत शतक झळकावलं होतं. तिचा विक्रम आज स्मृतीने मोडला. ऋचा घोषनं 59 धावांचं योगदान दिलं. विजयासाठी 436 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ 32व्या षटकातच 131 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3, तनुजा कंवरनं 2 तर तिता साधू, सायली सातघरे आणि मिन्नू मणी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. प्रतिका रावल या सामन्यातली तसंच मालिकेतलीही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात भारताच्या अनुपमा उपाध्याय हिने उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तिने पहिल्या फेरीत भारताच्याच रक्षिता रामराज हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. भारताच्या मालविका बनसोड आणि आकर्षी कश्यप तर पुरुष एकेरीमध्ये भारताचे प्रियांशु राजावत आणि HS प्रणॉय यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या दिशेनं काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मुंबईमध्ये नौदलाच्या सूरत, निलगिरी या नौकांचं आणि वाघशीर या पाणबुडीचं केलं राष्ट्रार्पण. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सुक येओल यांना अटक. झिया चॅरिटेबल ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री बेगम खालिदा जिया यांची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. आणि महिला क्रिकेटमध्ये तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडला 304 धावांनी पराभूत करत भारताचा 3-0 असा मालिका विजय. प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना यांची शतकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.